नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रानं आतापर्यंत 38,750 रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे. कल्याणी उद्योग समूह आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांशी आज दोन सामंजस्य करार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. छत्तीसगडमध्ये गरियाबंद जिल्ह्यात आणि ओदिशामध्ये नुआपाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईत 23 नक्षली मारले गेले. त्यात नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या T20 ICC विश्वचषक स्पर्धेत भारतानं आज यजमान मलेशियाचा 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या मलेशियाला फक्त 31 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतानं ही धावसंख्या 17 चेंडूतच पार केली. ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर आज आळंदी इथं अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं पुण्यात निधन झालं होतं. ते 89 वर्षांचे होते. साखरे महाराज यांचा शिष्य परिवार देशात तसंच परदेशातही आहे. राज्य सरकारनं 2018 या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,235 अंकांची घसरण झाली आणि तो 75,838 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 320 अंकांची घसरण नोंदवत 23,024 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.